मुकाबला रोज हमारा होता है हम ही से कि कितनी बार हम मोबाइल हाथ में उठाते हैं कुछ और करने के लिए और कुछ और करने में लग जाते हैं, घंटों कहाँ निकल जाते हैं पता नहीं चलता। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे MH 93.5 मध्ये। आज आपण बोलतोय ते म्हणजे भारतीयांचा सगळ्यात जास्त वेळ कुठे जातो, सगळ्यात जास्त वेळ भारतीय आपण काय करत असतो। कारण की एक सर्वे काय सांगतोय माहितीये का, 2019 मध्ये म्हणजे गेल्या वर्षामध्ये 5.5 अब्ज तास इतका वेळ भारतीय लोकांनी टिकटॉक वरती घालवलाय। म्हणजे आपल्याकडे किती रिकामा वेळ आहे ना की आपण टिकटॉक वरती इतका वेळ देऊ शकतो। हाच वेळ जर का काही चांगल्या कामासाठी आपल्या ग्रोथसाठी दिला तर म्हणजे खरंचच काय करतात भारतीय मॅक्झिमम टाइम, जरा ऐकूयात बरं नांदेडकरांकडनं।
रत्ता कानडे बोलतो। आय थिंक सगळ्या भारतीयांना सगळ्यात जास्त वेळ टीव्ही आणि व्हॉट्सअप याच्यामध्ये जातो
असं वाटतं तुला। तुझा वेळ कुठे जातो मग?
माझा वेळ पूर्ण कॉलेजमध्ये जातो, माझा काही नाही।
काय करतोस तू?
मी आयटीआयला
आहे। मग तू टीव्ही आणि मोबाईल बघत नाहीस का?
टाइमानुसार मॅनेज करतो मी, असं काही नाही।
ओके, जेवढा वेळ मिळेल तेवढा।
त्यातल्या पुन्हा अभ्यासाचा पण लोड असतो भरपूर।
मग तुला काय वाटतं की भारतीयांचा वेळ इतका टीव्ही मोबाईल मध्ये जातोय तर आपण काय करू शकतो या गोष्टीवर?
एक्झॅक्टली नाही सांगू शकत काय करू शकतो ते।
काहीच करू शकत नाही का आपण? आता काय समजवणार ना लोकांना?
हो ना,
खर तर लोकांना काय समजवणार आणि कुठल्या भाषेत समजवणार जर का आपल्यालाच कळत नाहीये की आपण वेळ वाया घालवतो आहोत। एंटरटेनमेंट पुरतं इनफ आहे यार। तुम्ही टिकटॉक वापरा, फेसबुक वापरा, जे काही आहे अवेलेबल सगळं वापरा, पण जर का काही वेळ, जर का काही टाइम लिमिट जी आहे ती एक्सीड होत असेल ना तर वाईट आहे ते, खरंच वाईट आहे आणि आपली ग्रोथ आपण करून घेत नाही आहोत। तुम्हाला काय वाटतं सांगा की सगळ्यात जास्त भारतीय लोक कुठे वेळ घालवतात? माझा नंबर डायल करा त्यासाठी 9607007935। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बज जाते रहो।